आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं विकसीत भारता खातीर तंत्रज्ञान सुदारणा आनी वित्त ह्या विशयावेल्या अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारान व्हिडिओ कॉन्फरन्सींग वरवीं उलोवप करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज जैसलमेरांत भारतीय हवाय दळाच्या वायुशक्ती ह्या सरावाक उपस्थित रावतल्यो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान महाराष्ट्राच्यो उपमुखेलमंत्री सुनेत्रा पवार हांची एकमतान पक्षाच्यो राष्ट्रीय अध्यक्ष निवड केल्या. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज 4 दिसांच्या भारत भोंवडेर येतात. आयसीसी दादल्यांच्या T20 संवसारीकरण वस्तादपण सर्तीन काल राती चेन्नईन जाल्ल्या सुपर 8 म्हत्वाच्या मॅचीन भारतान झिम्बाब्वेक 72 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळीं विकसीत भारता खातीर तंत्रज्ञान सुदारणा आनी वित्त ह्या विशयावेल्या अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारान व्हिडिओ कॉन्फरन्सींग वरवीं उलोवप करतले. ह्या वेबिनारान सार्वजनीक भांडवली खर्च, मुळावी बांदावळ, बँकींग क्षेत्रांतली सुदारणा, वित्तीय क्षेत्रांतली रचना, भांडवली बाजारांचे सखोलीकरण आनी कर सुदारणा वरवीं जीवन सुलभता ह्या मुद्द्यांचेर चर्चा जातली. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 प्रमुख संकल्पनाचेर आधारित पोस्ट बजेट वेबिनाराच्या माळेंतलो हो पयलो वेबिनार. ह्या वेबिनाराच्या माध्यमांतल्यान उद्देग, वित्तीय संस्था, बाजारपेठेंतले सहभागी, सरकार, उद्देग नियामक आनी शिक्षण तज्ञ एकठांय येतले आनी अर्थसंकल्पांतल्या म्हत्वाच्या घोशणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या उपायांचेर चर्चा करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल सांजवेळा 2 दिसांच्या भेटेर राजस्थानातल्या जैसलमेर शारांत पावल्यो. त्यो आज सकाळी जैसलमेर हवाई दळ स्टेशनाचेर स्वदेशी बनावटीच्या लाईट कॉम्बॅट हॅलिकॉप्टर LCH प्रचंड हातून उड्डाण करतल्यो. प्रचंडान उड्डाण केल्या उपरांत राष्ट्रपती हेर नियोजित कार्यावळींत सहभागी जातल्यो. लक्षणीय बाब म्हळ्यार LCH प्रचंड हे भारतांतले पयले स्वदेशी डिझायन आनी विकसीत केल्ले लढाऊ हॅलिकॉप्टर आनी ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडान निर्मीत केला. राष्ट्रपती आज सांजवेळा भारत पाकिस्तान शिमेचेर आशिल्ल्या पोखरान फिल्ड फायरींग रेंजात भारतीय हवाई दळाच्या वायुशक्ती ह्या सरावाक उपस्थित रावतल्यो. ह्या कार्यावळी वेळार हवाई दळाच्या वेगवेगळ्या विमानां आपली ऑपरेशनल कार्यक्षमता प्रदर्शित करतली. राष्ट्रपती बरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी मुखेलमंत्री भजनलाल शर्मा ह्या कार्यावळीक हाजीर रावतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह कालच्यान 3 दिसांच्या बिहार भोंवडेर आसात. नरेंद्र मोदी सरकार भारतीय भुमींतल्यान दरेक घुसखोराक भायर काडपाक कटिबद्ध आसा अशें अररियान रॅलींत उलयतना शाह हांणी सांगले. घुसखोरा पासून मुक्ती ही फक्त मतदार वळेरींतल्यान नांवां वगळपा पुरती मर्यादीत उरची ना, तर देशांतली बेकायदेशीर घुसखोरी पुरायपणान सोपोवपा खातीर व्यापक मोहीम राबयतले अशें तांणी मुखार सांगले.
मतलब सिर्फ मतदाता सूची से नाम हटाना नहीं, हम कृत निश्चयी है कि एक एक घुसपैठिए को भारत की भूमि से चुन चुन कर भारत के बाहर भेजने का कार्यक्रम करेंगे. नरेंद्र मोदी सरकार का ये दृढ़ संकल्प है कि पूरे देश को हम घुसपैठियों से मुक्त करेंगे और पूरे सीमांचल क्षेत्र में ये शुरुआत कुछ ही समय में होने जा रही है.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान महाराष्ट्राच्यो उपमुखेलमंत्री सुनेत्रा पवार हांची पक्षाच्यो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमतान निवड केल्या. काल मुंबईतल्या वरळीन जाल्ल्या राष्ट्रीय काँग्रेसीच्या अधिवेशनान हो निर्णय घेतला. पक्षान सर्गेस्त अजित पवार हांचो पूत पार्थ पवार हांची राज्यसभेच्या वेंचणुके खातीर उमेदवार म्हणून घोषणा केली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान नवनिर्वाचित पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार हांणी पक्षाचे वरिष्ठ फुडारी, पदाधिकारी आनी कार्यकर्त्यांचे उपकार मानले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज 4 दिसांच्या भारत भोंवडेर मुंबय शारांत पावतले. प्रधानमंत्री कार्नी हांची पयली अधिकृत भारत भेट आसतली. ते वेगवेगळ्या वेवसायीक कार्यावळींनी वांटो घेतले. भारतीय आनी कॅनडियन CEO, उद्देग आनी अर्थिक तज्ञ, नवनमेशक, शिक्षण तज्ञ तशेंच भारतांत आशिल्ल्या कॅनडियन पेन्शन फंडाकडे ते संवाद साधतले. प्रधानमंत्री कार्नी 1 मार्चाक नवी दिल्लीक वतले. दुसऱ्या दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी कॅनडाचे प्रधानमंत्री हैदराबाद हाऊसांत शिष्टमंडळ पावण्यार उलोवणी करतले. दोनी फुडारी भारत कॅनडा धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या आता मेरेनच्या प्रगतीचो नियाळ घेतले. ते वेपार आनी गुंतवणूक, उर्जा, म्हत्वाची खनिजां, शेती, शिक्षण, संशोधन आनी नवनमेश तशेंच लोकांमदले संबंध ह्या सारख्या मुखेल स्तंभां मदीं सुरू आशिल्ल्या सहकार्याचोय नियाळ घेतले. तशेंच प्रादेशीक आनी संवसारीक घडामोडी विशीं दोनी फुडारी विचारांचो आदान प्रदान करतले. प्रधानमंत्री मोदी आनी प्रधानमंत्री कार्नी त्याच दिसा नियोजीत आशिल्ल्या भारत कॅनडा सीईओज फोरमाक हाजीर रावपाचे आसात. आमचो प्रतिनिधी कळीत करता त्या प्रमाण भारत कॅनडा द्विपक्षीय संबंध पूर्ववत जाता आसतना एका म्हत्वाच्या टप्प्याचेर ही भेट जाता. नेपाळांत 5 मार्चाक जावपा आशिल्ल्या सार्वत्रीक वेंचणुकेचे तयारेन भारत एक सहकारी भागीदार आसा अशें नेपाळचे रान आनी पर्यावरण मंत्री माधव प्रसाद चौलागेन हांणी सांगला. शेजारी देश म्हणून भारत हो एक सामको लागींचो भागीदार आसा आनी सगळी तयारी वेळार पुराय जाल्या आनी वेंचणुके खातीर सगळी संसाधनां उपलब्ध जाल्या हाची खात्री करपाक मदत केल्या अशें चौलागेन हांणी सांगले. सुरक्षा आनी फावो ती संसाधनां सयत नेपाळ सार्वत्रीक वेंचणुके खातीर पुरायपणान तयार आसा अशें चौलागेन हांणी म्हळां. बंदर, शिपिंग आनी उदका मार्ग मंत्रालयान पारादीप बंदराचेर हरीत हायड्रोजन, अमोनिया आनी हेर ड्रव माल साताळपा खातीर संबंधित सुविधा आशिल्ली जेटी उबारपाक मान्यताय दिल्या आनी हाजेर अदमासी 797 कोटी रुपया मायज देस्पेस येतलो. हो प्रकल्प पारादीप पोर्ट ऑथॉरिटी मार्फत बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर तत्वाचेर राबयतले. ह्या प्रकल्पाक लागून माल येरादारीची क्षमता वाडटलीच, तेच बरोबर गुंतवणुकेक चालना मेळटली, नोकऱ्यो निर्माण जातल्यो आनी उदेंत भारतान घटमूट 5वी उर्जा इकोसिस्टम तयार करपाक मदत जातली अशें केंद्रीय बंदर, जहाज येरादारी आनी उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सांगले. मंत्रालयान दिल्ल्या माहिती प्रमाण हरीत हायड्रोजन क्षेत्राच्या प्रारंभीक वाडीच्या टप्प्यान सुविधेचो प्रभावी वापर सुनिश्चित करपा खातीर तशेंच पारादीप बंदराच्या माल वाहतुकीच्या स्वरुपान विविधताय हाडपा खातीर हेर ड्रव माल हाताळपाची तरतुदूय ह्या सुविधेन करतले. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डान म्हळ्यार सेबीन नियंत्रित केल्ल्या सगळ्या संस्थांक सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर सिक्युरिटीज मार्केट संबंधित सामग्री पोस्ट करतना आपले नोंदणीकृत नाव आनी नोंदणी क्रमांक ठळकरित्या उघड करपाचो निर्देश दिला. काल जाहीर केल्ल्या परिपत्रकावरवी हो निर्देश जारी केला. हो आदेश स्टॉक ब्रोकर, पोर्टफोलिओ मॅनेजर, म्युच्युअल फंड तशेंच वितरकांक सयत मध्यस्थ आनी एजंटांक लागू जाता. नवे नेम 1 मे सावन लागू जातले. अफगाणिस्तानान काल राती पाकिस्तानाचेर प्रत्युत्तरात्मक हल्लो केलो. तातूंत 55 पाकिस्तानी सैनिकांक मरण आयले. फक्त कांय दिसा आदी पाकिस्तानान अफगाणिस्तानाच्या शिमेवेल्या वाठारांनी हवाई हल्लो केल्लो. ह्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यान पाकिस्तानी सैन्याची 19 चौक्यो आनी 2 लष्करी तळ ताब्यांत घेतल्यात अशें अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयान सांगले. भारतीय हवामान खात्यान उप हिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीमान कांय सुवातांनी गडगड आनी जोगला मारून नेटान वारे मारपाचो अदमास उक्तायला. अशीच हवामानाची परिस्थिती माहेन केरळान आसपाची शक्यताय आसा. शेनवार मेरेन पंजाबान कांय सुवातांनी दाट धुके पडपाची शक्यताय आयएमडीन उक्तायल्या. आयसीसी दादल्यांच्या T20 संसारीक करण वस्तादपण सर्तीन काल राती चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमान जाल्ल्या Super 8 म्हत्वाच्या मॅचीन भारतान झिम्बाब्वेक 72 धावण्यांनी हारयलो. आयतारा कोलकातांतल्या नामनेच्या इडन गार्डन्सान जावपी निमाणे Super 8 मॅचीन भारत वेस्ट इंडिजात खेळटलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी विकसित भारता खातीर तंत्रज्ञान सुधारणा आनी वित्त ह्या विशयावेल्या अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं उलोवप करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज जैसलमेरान भारतीय हवाई दळाच्या वायुशक्ती ह्या सरावाक उपस्थित रावतल्यो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हांची एकमतान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवड केल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 6:30.